असुरक्षित पाणी पिऊन तुमच्या कुटुंबातील सदस्य नियमितपणे आजारी पडतात का? तुम्ही दररोज घरासाठी पाणी भरून आणि वाहून नेण्यात तासनतास घालवता का? तुमचे मूल पाण्याची चव आवडत नसल्यामुळे पाणी पिण्यास नकार देते का? उत्तम गुणवत्तेचे पाणी विकत घेण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात याची तुम्हाला चिंता वाटते का? तर वेळ आली आहे उत्तम निवड करण्याची. कम्युनिटी लेड वॉटर प्युरिफिकेशन प्लांटची निवड करा. CWPP ची निवड करा. CWPP किंवा समुदाय आधारित जल शुद्धीकरण संयंत्र पिण्याचे पाणी गाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते आणि पाणी वाया जाऊ देत नाही. अरे रे प्रियजनांनो, तुम्ही हे पाणी पिता? ते दिसायला स्वच्छ आहे, परंतु अनेक कारणांमुळे ते बऱ्याचदा प्रदूषित होते. आकाशातून पडणारे पावसाचे पाणी खरोखरच शुद्ध असते, पण एकदा का ते पृथ्वीवर पोहोचले की ते अनेक भूप्रदेशातून पार होते. भूजल जेव्हा कृषी शेतातून वाहतं तेव्हा कीटकनाशकांमुळे जमिनीतील रासायनिक अवशेष त्याला प्रदूषित करतात. जर ते कारखाने किंवा कचरा विल्हेवाटीच्या ठिकाणाजवळील डबके आणि तलावामधून वाहते तेव्हा रासायने ते प्रदूषित करतात. भेगा पडलेली सेप्टिक टाकी किंवा सांडपाणी गळती असलेल्या ठिकाणामधून ते वाहत असल्यास हानिकारक सूक्ष्मजीव ते प्रदूषित करतात, किंवा ते खनिज समृद्ध क्षेत्रातून वाहत असल्यास घातक खनिजे ते पिण्यास असुरक्षित बनवतात. पण दीदी, आम्ही सगळे पाणी पिण्यापूर्वी ते उकडून आणि कपड्याने गाळून घेतो, मग ते असुरक्षित कसे असू शकते? अगं, घरगुती शुद्धीकरणाच्या पद्धती फारशा प्रभावी नसतात प्रदूषक, विशेषतः जीवाणू आणि खनिजे काढून टाकण्यासाठी, कारण ते आकाराने खूप सूक्ष्म आहेत. आता CWPP साधनाच्या मदतीने पाण्यावर प्रक्रिया कशी केली जाते ते पहा. पाण्यातील प्रत्येक हानिकारक पदार्थ टप्प्याटप्प्याने व्यवस्थितरित्या काढून टाकले जातात, जेणेकरून खात्रीपूर्वक तुम्हाला स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळेल. CWPP पाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. तुम्हाला आरोग्यदायी पाणी मिळते, प्रगत गाळण प्रक्रिया तंत्रज्ञानासह अदृश्य दूषित घटक काढून टाकून तुम्हाला चांगल्या आरोग्याची खात्री दिली जाते. याचा अर्थ भविष्यातील संभाव्य आरोग्य धोके नाहीत. तुम्हाला चांगले चविष्ट पाणी मिळते. CWPP साधनामधील गाळण तंत्रज्ञान दूषित पदार्थ काढून टाकते, ज्यामुळे पाण्याला चांगली चव मिळते. तुम्हाला परवडणारे पाणी मिळते. तुम्ही CWPP पाणी वापरून तुमचे कष्टाने कमावलेले पैसे वाचवू शकता, कारण ते खूप किफायतशीर आहे. तुम्हाला वर्षभर पाणी मिळते. CWPP शुद्ध आणि सुरक्षित पाण्याचा सतत पुरवठा करते. तुम्ही ते CWPP युनिटमधून जमा करू शकता किंवा घरपोच मिळवू शकता. महिला CWPP दीदींना विचारतात, दीदी आता आम्हाला खात्री आहे की CWPP आमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे, पण आपण ते कसे मिळवू शकतो? अरे खूप सोपे आहे, तुम्हाला फक्त CWPP विभागाशी संपर्क साधावा लागेल आणि तेथून पाणी विकत घ्यावे लागेल. एक उत्तम निवड करा. CWPP पाण्याची सदस्यता घ्या.